बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, वाढत्या वयात मुलींमध्ये विविध बदल होतात, जसे की स्तनाग्र आणि त्यांच्या भोवतीच्या भागांमध्ये वाढ होतात दिसून येते, जसे जननेंद्रिय, काख, शरीरावरील उगवणाऱ्या केसांमध्येही वाढ होते, मासिक पाळी यायला सुरू होते, इत्यादी बदल मुलींमध्ये होतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.